चीनी मंडी .com पॉडकास्ट।
मार्च मध्ये साखर विक्री झाली ठप्प। देशभरात मार्च महिन्यातील साखरेची विक्री ठप्प झाली आहे। व्यापारी आणि साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात साखरेच्या किमान विक्री किमतीत वाढ होण्याच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी अतिरिक्त साखर विकली आहे, त्यामुळे साखरेची मागणीच कमी आली असून बाजारपेठ ठप्प झाली आहे। साखरेच्या किमान विक्री दरात वाढ होण्याची शक्यता असल्यानं गेल्या महिन्यात 29 रुपयांना मोठ्या प्रमाणावर साखर विक्री करण्यात आली। आता हीच साखर अजूनही बाजारपेठेत आहे, त्याला उठाव नाही, त्यामुळे मार्चमधील साखर विक्रीवर परिणाम झाल्याची माहिती महाराष्ट्रातील एका साखर व्यापाऱ्यानं दिली। उन्हाळ्यात साखरेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते हे गृहीत धरून सरकारनं मार्च महिन्याच्या साखर विक्री कोट्यात मोठी वाढ केली। मार्चसाठी सरकारनं 24.50 लाख टन विक्री कोटा जाहीर केला। जून 2018 पासून जाहीर करण्यात येत असलेल्या मासिक विक्री कोट्यात आजवरचा हा सर्वाधिक विक्री कोटा आहे। साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साखर कारखान्यांना गेल्या 10 महिन्यात देण्यात आलेल्या विक्री कोट्याच्या केवळ 85% साखरच कारखान्यांना विकता आली आहे। त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात 31 रुपये किलो या किमान विक्री किमतीच्याही खाली साखरेची विक्री केल्याचा आरोप कारखान्यांवर होऊ लागला आहे। भारताच्या बाजारपेठेत नक्कीच साखर अधिक आहे, पण येत्या 15 मार्चनंतर उन्हाळ्यात असणारी साखरेची मागणी वाढू लागेल अशी साखर कारखान्यांना अपेक्षा आहे, असं मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष प्रकाश नाईक नवरे यांनी व्यक्त केलं आहे। दरम्यान काही कारखाने दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त साखर विक्री करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे। केंद्र सरकारनं कारखान्यांकडून साखर एकत्र उचलावी आणि ती सार्वजनिक वापरासाठी खुली करावी, असं मत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे संजय खटाळ यांनी व्यक्त केलं आहे। साखरेच्या विक्रीबाबत वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळे आकडे पाहायला मिळतात, सरकारनं ते एकत्र करून जनतेसाठी जाहीर करावेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे।